नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात सरकारी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या एका टोळीचा शोध सुरू केला असून 6 राज्यांमधल्या 13 शहरांमध्ये जवळपास 15 ठिकाणांवर छापे टाकले. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेशात हे छापे टाकण्यात आले. अंबरनाथ नगरपालिकेतल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित 12 नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा नवी मुंबईत हा कार्यक्रम झाला. भाजपासोबत युती केल्यानं काँग्रेसनं काल त्यांचं निलंबन केलं होतं. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ माधव गाडगीळ यांचं काल रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. भारताच्या पर्यावरणविषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या पार्थिवावर पुणे इथं अंत्यसंस्कार होत आहेत. क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिनं जपानच्या तोमोको मियाजाकी हिचा 21-18, 21-13 असा पराभव केला. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना चीन किंवा जपानच्या खेळाडूशी होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात 780 अंकांची घसरण होऊन तो 84,181 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही 264 अंकांची घसरण होऊन तो 25,877 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.